आपण साजरा करत आहोत. मी प्रजन्य शिखर चव्हाण आणि आर्य आनंद मेहते आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आज हा उत्सव एसटी कॉलेज मध्ये साजरा होत आहे. या सोहळ्याचा एक विशेष आनंद आहे. तसेच हे वर्ष परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांचे 61 कोटी वर्ष म्हणून साजरे करीत असल्याने या वर्षापण दिनाला एक सुगंधी सोनेरी किनार लागलेली आहे. परम पूजनीय स्वामीजी आपल्या साधन संस्थाचे आदर्श स्थान आहे. आत्मबोधांचा परमार्थातील उत्तुंग शिखर त्यांनी त्यांच्या लहान वयातच गाठलेले आहे. प्रपंच आणि परमार्थ याची योग्य सांगड कशी घालावी याचा परिपाठ ते आपल्या प्रत्येक कृतीतून सर्वांना देत असतात. त्यांच्या निष्कपट आणि निर्व्याज प्रेमामुळे संपूर्ण साधक विश्व प्रेमाच्या एका अतूट धाग्याने गुंतले गेले आहे.
स्वामी त्यांनी रचलेली हे प्रेमस्वरूप गुरुवर ही प्रार्थना सादर करणारे बालसागर वेदांती विश्वस्त सद्गुरू डॉक्टर कुलकर्णी केली निर्मय देवगुडे आणि साक्षीचे गणेशराम केंद्र अवनी देवकर सद्गुरू अनुराधाबाई लांबले
Thank you.
भगवान शंकरांनी प्राचार्य केलेले या राम नामामुळेच उतरले. हनुमंतांचे रूप घेऊन शंकरांनी श्री रामाचे दास्य केलेले आहे. असे हे सर्वश्रेष्ठ श्री रामला सर्वांनी म्हणावे असे समर्थ आपल्याला सांगत आहे. समर्थ रामदास स्वामी रचित स्तोत्र म्हणणार आहेत बालसागर, कौशिकी नाडगौडा, अच्युत पटेल, अथर्व मिस्किन, अदिती मिस्किन आणि अदिती सुर्वे, सद्भक्त शैलाताई पत्नी आणि सद्भक्त चौ शाळग्रामताई केंद्र, अर्णव क्षीरसागर, हर्ष क्षीरसागर आणि शीतला क्षीरसागर, सद्भक्त चौ काराताई केंद्र, विभोर साठे गणेशपुराम केंद्र आणि ऋतुजा पोखरे सद्भक्त चौ अनिताताई केंद्र.
सदा सर्वदा नाम
असत. जीवन सुखी समाधानी करायचे असेल तर भरपूर शिकावं, भरपूर कष्ट करावे, भरपूर पैसा मिळवा म्हणजे मनासारख्या वस्तू घर गाडी सुंदर फर्निचर आपल्याला घेता येईल अशी सामान्य जनांची कल्पना असते. पण समर्थ इथे काय म्हणतात तर भगवंताला दिसून अशा सुखासाठी कष्ट करणं हा त्याचा क्षीण आहे. प्रभू नारायण मार्गाच्या वाया क्षीण भगवंत समर्थांना किंवा संतांना सर्व मेळा वर्षाबद्दल विरोध नाही पण त्यांना असं सांगायचं आहे की सर्व गोष्टी करताना देखील भगवंताचं स्मरण ठेवते. कारण आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तो अत्यंत मोलाचा तो वाया जाऊ नका. मनुष्य जन्मातच आपल्याला स्वतःचा उद्धार करून घेण्याची शक्तीबुद्धी देवाने दिली आहे. मात्र ते करण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्माचे महत्व सांगणारे संत या सद्गुरू भेटत सद्गुरू आपल्याला सांगतात की जीवा संसार हाच मनुष्य जन्माचा हेतू आहे. आयुष्यभर कर्म करीत राहिला आणि जीवाच्या उदयाचा काही विचार केला तर आयुष्य फुकट जाईल. पण आपल्याला प्रत्यक्षाची गरज राहण्याचा जन्मेला वाटते. डोळे कान नाक जीव त्वचा इंद्रिय आपल्याला नेहमी त्या त्या विषयांचे कर्म करण्याकडे सुचत असतात. तसेच इंद्रियांबरोबर मनही आपले इच्छापूर्णांमध्ये व्याप करतो. हायफा एरियात बंगला पाहिजे त्यासाठी काढण्याची सुद्धा कोणाकडे नसेल अशी भारी माझ्याकडे असेल असे इंडियाचे विषय तर कधीच संपत नाही. आणि अशा प्रकारे माणूस विषयांमध्ये गुंतून पडतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या मागे तो लागतो. शेवटी त्याला आपल्या मुलांची बायको मुलांबरोबर शांतपणे बसून जेवायलाही वेळ वेळ मिळतो. विषयांसाठी दम कमवण्यासाठी कष्ट करता करता देह झुकून जातो. मनालाही क्षीण येतो. सुरुवातीला आपल्याला छान वाटणारी इच्छा नंतर आपल्याला मुख कळत समोर समोरच्या घडी ने घडी फार आयुष्य मिळते. तुला आपलं जीवन सार्थकी लागत असेल तर जे जे काही करतो ते भगवंताला करून ठेव. भगवंत त्याला केंद्रस्थानी ठेवूनच सर्व कर्म कर नाहीतर जीवन निष्कर होऊन दे. जीवन सार्थकी लागत असेल तर जिभेने व्यर्थबळबळ करणे सोडून द्यावे असं समोर दुसऱ्या चरणात सांगतो. जनासारखे व्यर्थ का होणार इथे जनासारखे म्हणजे सामान्य लोकांसारखे जिला भगवंताबद्दल आहे त्यांच्यासारखे चर्चा का उठणावे म्हणजे निरर्थक व्यर्थ बडबड कशासाठी करावी. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत काहीतरी करत असते. कोणी निमित्त की आपली बडबडही चालू असते. कुठल्या तरी काळातल्या म्हणजे मागे खूप केलेल्या किंवा कुठल्या काळाबद्दल आपण बोलत असतो. जे कृष्णमूर्ती म्हणतात की आत्ताच्या म्हणजे चालू खेळाचे मागच्या किंवा कुठल्या विचार करू नका. लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट समर्थांच्या किंवा जे कृष्णमूर्तीच्या म्हणण्यामध्ये एकच उद्देश आहे तो म्हणजे अशा बोलण्याने काळाचा अपव्यय होतो आणि तेव्हा आपण भगवंताला विसरतो. मग स्तोत्रपठण नामस्मरण ध्यान वगैरे करायला वेळ मिळत नाही असं कारण आपण देतो. परमपूज्य स्वामी माधवराज म्हणायचे की व्यर्थ बडबड करणे टाळावे त्याची स्वामीजींनी काय केलं होतं. आणि माधवराज तेरा चौदा असताना शिक्षणासाठी बाहेर गावी राहून होते तेव्हा त्यांना एका मित्राकडून भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचा छंद लागला. पुढे मोठेपण त्यांनी आपल्या दिनचर्येबरोबर स्तोत्र म्हणण्याची सवय लावून घेतली. स्नान करताना ध्यान करताना शिवणकाम करताना स्तोत्रे म्हणत. पुढे त्यांनी टेनिसचा खेळही शिकून घेतला. टेनिसच्या खेळाचा सराव करताना की काहीतरी देवाच्या आनंदावर स्तोत्रपठण म्हणत ते टेनिस खेळले. ते महाराष्ट्र संस्कृतीचे दोन वेळा चॅम्पियन होते. त्यांनी जीवनात परमार्थही उत्तम करून दाखवले. सद्गुरु पदावर आरूढ झाले. अनेकांना जीवन धन्य करण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यांनी एकच सांगितलं सर्व सुखाचा जीवा एक परमात्मा करणे आणि तो आपल्या आत करणे त्याच्याकडे लक्ष देऊन जीवन जगा म्हणजे तुम्ही आनंद नको आत्ता परमपूज्य स्वामी मुखरंदनाथ हे आम्हाला सांगतात ते सांगतात कसं आणि त्यांना आवडेल असं किंवा स्वामीजी करने लगते हरिओम बोलते हैं। समर्थ तिसऱ्याच्या सांगतात की सदाचर्वाला नाम वाचे होते वाचव बडबड करणाऱ्या जीवेला रामनामाची सवय लागली याने वाणी बनवली देवमनी बुद्धी पवित्र होऊन जाते या पवित्र झालेल्या मनात परमात्म्याबद्दल प्रेम निर्माण रामनामाचे महत्व सांगताना परमपूज्य स्वामी स्वरूपानंद एका अभंगात म्हणतात की रामनाम येता वाणी होय पाठकांची गुरु रामनाम घेता वाचे होय साधक देहाचे रामनामाचे स्मरण होता तुझे जन्म मरण रामनाम हे माणसाला कष्टमय वाटणारे जीवन सुखार्थ करते म्हणजे कितीही पैसे आले तरी रामनाम घेण्यामुळे कधीही दम होत नाही। आपण सर्व मुलांनी प्रल्हादाची गोष्ट बालकेंद्रात ऐकलीच आहे दैत्य हिरण्यकश्यप आणि कल्याणी यांचा मुलगा प्रल्हाद दैत्य हिरण्यकश्यप तपश्चर्येसाठी मनात गेले तेव्हा प्रल्हादी अगोदर होते त्यांचे रक्षण नारायण महर्षींनी आपल्या आश्रमात ठेवून केले बरोबरपणे त्यांच्यावर हरिनामाचे संस्कार केले पुढे प्रल्हाद जन्माला आले त्याच्यावरही असेच संस्कार झाले दैत्यहिरण्यकश्यप तपश्चर्येवरून परत आले त्यांनी प्रल्हादाच्या मुखात जे विष्णूचे नाम ऐकले त्याला खूप राग आला ते शिवभक्त होते त्यांनी प्रल्हादाला हरिनाम घेण्यास मनाई केली तो ऐकत नाही हे पाहून त्याचा वध करायचे अनेक प्रयत्न केले पण त्याची हरिभक्ती काही कमी झाली नाही तो न दबवता शांत हरिनाम घेतच राहिला श्री विष्णूंनी अर्जुनाचा अवतार घेऊन दैत्यहिरण्यकश्यपचा वध केला आणि प्रल्हादाला वडिलांच्या शापातून मुक्त केले आपले स्वामी परमपूज्य मकरंद नाथही लहान वयापासून असे अशा साधना करू शकते आणि भगवंताचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू पुढे योग्य वेळी सद्गुरु स्वामी माधवनाथांनी त्याला ज्ञान नामाची साधना देऊन त्यांचे मार्गदर्शन केले अत्यंत ठिकाणी साधना करून त्यांनी आत्मबोध प्राप्त करून घेतला आणि आनंदाच्या साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट झाले। परमात्मा साधना करताना मुख्य अडचण कोणती येते याबद्दल समर्थ संस्थाचार्यांना सांगतात की अहंता मन पापेची नसेल अहंता म्हणजे अहंकार मी पण निपणा म्हणजे देहालाच मी समजून वागले खर तर मीच पुरण हे आत्म्याचा असतो अनेक जन्मांपासून मी देहालाच मी समजून आलेला असतो त्यामुळे मी म्हटलं की देहच मी असं वाटत समर्थ किंवा सर्व संत एकच सांगतात की तू देह मन बुद्धी नसून तू सच्चिदानंद रूप परमात्माच आहे सच म्हणजे अनादि अविनाशी ठीक म्हणजे चैतन्य जाणीव असा तू आहे आणि तू मुळातच आनंद रूप आहे तुझ्या आत बाहेर एक तत्व आहे ते तू आहे पण संतांनी कितीही कर्मणीने सांगितले तरी ते आपल्याला खरं वाटत नाही याचं कारणही अहंकार आहे एखाद्या तेलाचा दिवस अनेक वर्ष न घातला तसाच ठेवला तर तो शिकत होतो त्याचा मूळ धातू तांबोटी पितळ हे सुद्धा रक्षात येत नाही अशा वेळी त्याला सारखं भासून घेतलं की रक्षात येतो याचा मूळ धातू कोणता तसंच जीवावर झालेला देहच मी हा संस्कार पावायला साधना करावी लागते सद्गुरूंना शरण दिल्याशिवाय साधनेत यश येत नाही सद्गुरूंना शरण जाणे म्हणजे सद्गुरूंच्या शरणी नतमस्तक होणे सद्गुरूंच्या शरणी मस्तक ठेवताना आपण आपला अहंकार सोडून देतो अहंकार कमी झाला सद्गुरूंकडून श्रवण घडलं पाहिजे श्रवण म्हणजे गीता ज्ञानेश्वरीचा स्फोट असे सर्व ग्रंथांवरील निरूपण असे श्रवण ऐकता ऐकता आपला पैशाचा रूपाचा विश्वस्तेचा अहंकार हळूहळू कमी होते चित्तशुद्ध होते येथे समर्थ अहंता म्हणून पापेळीही नसले असे या मीपणाबद्दल सांगतो आपण सतत मला येतं मी केलं मला पाहिजे असं आपण म्हणत असतो या मीपणाच्या आज जर कोणी आलं तर आपल्याला राग येतो रागाच्या भरात माणूस विवेक विसरतो मग सर्व काही चुकतच जाते काम क्रोध लोभ
ही नरकाचे द्वारे आहेत असं भगवान श्री कृष्ण गीतेत सांगतो. काम क्रोध म्हणजे कामीपणामुळेच उद्भवतात, म्हणून येथे समर्थ अहंतेला पातळी असे म्हणतात. अहंकारी माणूस कोणालाही आवडत नाही, आपलं तसं न होते. आपण आज स्वामीजीच्या चरणाची प्रार्थना करूया की आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा त्यांनी द्यावी. हरिओम सत्य.
स्वामी माधवनाथांचे आवडते दैवत प्रभू श्री रामचंद्र होते. स्वामीजींच्या लहानपणी रात्री त्यांचे वडील राम विजय हा ग्रंथ वाचत असत. तेव्हा आईच्या मांडीवर डोके ठेवून स्वामीजी हा ग्रंथ ऐकत असत. त्यामुळे सहजच त्यांना राम नामाची गोडी लागली. पुढे ध्यान साधनेने आणि सद्गुरु कृपेने स्वामीजी आत्मतृप्त झाले, धन्य झाले. सर्वांनी राम नाम घ्यावे असा प्रेमळ आग्रह आणि अर्जव स्वामीजी आपल्याला त्यांच्या या अभंगात करीत आहेत. राम अंतरी स्वराने हा गोड अभंग गाणार आहे सद्भक्तो अनिताबाई अकवळणी केंद्रातील अतोश्री अनन्या अनंदिता हलदार या तीन भगिनी. या तिथीही अनिताबाईंच्या केंद्रात सातत्याने 9 वर्षे येत आहेत. त्यांची मातृभाषा बंगाली आहे. या अभंगाचा सराव सद्भक्त रमाताई भालेराव यांनी घेतला आहे.
Thank you. याप्रमाणे या घोषणा उपयोगी पडतात. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आम्ही बाहेर जात असताना माझ्या मुलीने रस्त्यावर कचरा टाकताना तुमचाना पाहिले, फुले तोडताना तर नेहमीच पाहते. तेव्हा ती एकदा म्हणाली, आई या मोठ्या मुलांना संसर्ग होतो किंवा केंद्र नसतं का की त्यांना कोणी घातलं नाही घेतल्या. तेव्हा काय उत्तर द्यायला कळत नाही, पण मग वाटते की मोठ्यांसाठी पण केंद्र सुरू झाले. संस्कार केंद्रात जे काही शिकवलं जातं ते मुले घरी आल्यावर आवर्जून सांगतात. शिकवलेले श्लोक वगैरे सतत म्हणत असतात. काहीतरी नवीन शिकून आजीला म्हणून दाखवावे, एखादी गोष्ट सांगावी या प्रयत्नात मुले सतत असतात. कारण कापून कडून साबरकीची छाप त्यांना मिळवायची असते. मुलांना कापून विषयी प्रचंड आदर आहे आणि हे त्यांच्या वागण्यातून नेहमी जाणवते. कापूस आणखी ते योग्यच असणार याची त्यांना खात्री असते. अशा प्रकारे कापू मुलांना चांगले मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे आणि त्या मुलांच्या लाडक्या आहेत. त्यांनी सांगितले आणि मुलांनी केले नाही असे कधीच होत नाही. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो.
आणि तो
त्यामुळे त्या शाळेला मदत करताना मला तो आनंद झाला. तो खरंच शब्दात व्यक्त नाही करता.
म्हणजे तो आनंद मला फक्त आणि फक्त केंद्रावर इथं माझ्या बालदाला माझे संस्कार झाले त्याच्यामुळे मला असं करण्याची गोष्टी झाली.
सुख आनंदाचा कंदन सुख आनंदाचा संग गई भाई मकरंद गई भाई मकरंद खाई देखी खुशी मिठाई देखी वृत्ति आनंदी रंगी वृत्ति आनंदी रंगी विठू सुंदर सावरा विठू सुंदर सावरा संगे गोपाळांचा मेळा संगे गोपाळांचा मेळा पंढरीचे वाळवंटी पंढरीचे वाळवंटी विंध्या पताकांची दाटी विंध्या पताकांची दाटी गातो नामे धरुनी छंद गातो नामे धरुनी छंद जय हरि विठ्ठल गोविंद जय हरि विठ्ठल गोविंद वेद श्रुति श्री कानडे वेद श्रुति श्री कानडे तेहे परब्रह्म उभरे तेहे परब्रह्म उभरे सुख आनंदाचा संग सुख आनंदाचा संग हृदय भाई मकरंद हृदय भाई मकरंद हृदय भाई मकरंद हृदय भाई मकरंद जय हरि विठ्ठल गोविंद जय हरि विठ्ठल गोविंद जय हरि विठ्ठल गोविंद जय हरि विठ्ठल गोविंद
कंपनीत नोकरी करतात बाल संस्कार विषयाचे आपले भाव ते आता व्यक्त करणार आहे त्यांची मुलगी काकी गणेशपुरा बाल केंद्रात नियमित येते त्यांची पत्नी सर्वोत्त चौ अस्मिता शेठ त्या बाल संस्कार केंद्रात येतात
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय आज बाल केंद्राचा 37वा वर्षा समजतो मला 20 वर्षापूर्वीचा काळ आठवला मी एकदम भूतकाळात गेलो 1987-88 काळ असतो मी आणि माझा मोठा भाऊ मध्ये शुक्रवार वेळेतील प्रमोदवन अपार्टमेंट येथील सद्भक्त शिंदे काका यांच्या घरी चालणाऱ्या बाल केंद्रात जात होतो ज्या बालकेंद्राने आमच्यावर बालवयाचे सुसंस्कार घडवले ते बालकेंद्र आजही असंख्य बालजीवने घडवत आहे त्यांना आकार देत आहे माझी मुलगी साक्षी लहानपणापासूनच गणेशपुरम येथील बालकेंद्रात आवडीने येते बालकेंद्र घेणाऱ्या सर्वच काकू अतिशय सुंदर पद्धतीने केंद्र घेतात दोन्ही स्वामीजींच्या शरीरातील लहानपणीच्या छोट्या छोट्या गोष्टी बोधकथा श्लोक स्तोत्रे नाम ध्यान घोषणा सणांची माहिती व आरती असे कार्यक्रम या केंद्रात होतात त्यामुळे मुलांना हे केंद्र खूप आवडते एका शनिवारी केंद्राच्या वेळी धोधो पाऊस आला खूपच पाऊस पडतोय काय करूया केंद्राचं असं आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं तेवढ्यात साक्षी म्हणाली काही झालं तरी मी केंद्र सुकडलं नाही मला केंद्रात जायचंय म्हणजे जायचंय आणि आम्ही परतच केंद्रात आलो या केंद्रात सर्वच बालक साधकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी दिली जाते त्यामुळे केंद्रात जायच्या आधी साक्षी एखादी गोष्ट कविता विनोद अभंग याची तयारी करते व केंद्रातून घरी आल्यावर देखील इतर मुलांनी सांगितलेल्या गोष्टी विनोद स्टोरी ती आम्हाला सांगते केंद्रातील काकूंनी सांगितलेल्या बोधकथा कोळ्या मनावर कशा घातल्या याची प्रसिद्धी येणारा पासून एक प्रसंग नुकताच घडला. एकदा साक्षीला कॅडबरी खायची होती म्हणून तिच्या आईने तिला 20 रुपयाची नोट देऊन समोरच्या दुकानातून डेअरी मिल्क आण असे सांगितले. दुकानात कामाला असलेल्या मावशींनी चुकून 20 रुपयाची कॅडबरी न देता 65 रुपयाची फ्रूट अँड नट ही डेअरी मिल्काची कॅडबरी दिली. घरी आल्यावर तिच्या आईच्या ही गोष्ट लक्षात आली. साक्षीला सांगितल्यावर ती ताबडतोब काहीही नाट्य न करता दुकानात परत गेली. तो ती कॅडबरी दुकानदार काकांना परत देऊन काय गडबड झाली ते तिने सांगितले. त्या काकांना देखील साक्षीचे कौतुक वाटले. खरं तर कॅडबरी ही तिच्या खूपच आवडीची गोष्ट आहे पण प्रामाणिकपणाचा हा संस्कार बालकेंद्रामुळे घडला असे मनापासून वाटले. अजून एक विनोबांच्या लहानपणीची गोष्ट केंद्रात तिने ऐकली होती. तेव्हापासून आवडीच्या खाऊचा डबा देखील इतर मैत्रिणींबरोबर ती शेअर करते व त्यांना सांगते की आमच्या केंद्रात सांगता जो दुसऱ्याला देतो तो देव व जो स्वतःकडे राखतो तो दान. या व अशा अनेक गोष्टी घोषणा यामुळे बदल घडत आहे. अशी ते घोषणा म्हणजे आई बाबांना मदत केलीच पाहिजे. हे ऐकून आईला छोट्या छोट्या कामांमध्ये ती उत्साहाने मदत करते. बालकेंद्राने आमच्यावर घडवलेल्या संस्कारांचे महत्व आजचा कळून येत आहे. माणूस घडवण्याच्या पूजनीय स्वामीजींच्या कार्यात बालकेंद्राचा मोठा वाटा आहे. यापुढेही अशाच प्रकारे हजारो लाखो बालमनांना आकार देण्याचे सुसंस्कार करण्याचे काम पूजनीय स्वामी कृपेने होवो ही स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना.
सदस्य तो गायत्री अनिरुद्ध देशपांडे या परमपूजनीय स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत. त्या पदवीधरातून गृहिणी आहेत. केंद्राच्या सेवा कार्याच्या सहभागी असतात. त्यांची मुले दळ आणि अभी गणेशपुरमच्या बालकेंद्रात नियमित येतात. आपली पावलं केंद्राकडे वळतात आणि आपण केंद्रात येतो. तुम्ही आपल्याला केंद्रात यायची इच्छा होते ही एक प्रकारची कृपाच आहे असं मला वाटत. तसंच आपली चिमुकी मंडळी त्यांच्या आई वडिलांबरोबर काल केंद्रात येतात अगदी सहजपणे आणि तिथल्या विविध उपक्रमांमध्ये कधी रंगून जातात हे कळत देखील नाही. ही खूपच मोठी गोष्ट आहे. माझी मुलांची दरवर्षी आधी साधारण 2-3 वर्षाची असल्यापासून मी त्यांना बालकेंद्रात आणायला सुरुवात केली. सुरुवातीला मला खूप धाकूक वाटायचे कारण ते अत्यंत खोडकर होते. मी अजून आहे की तिथं बसतील की नाही अशी कुठली शक्यता वाटत नव्हती. तसं व्हायचं देखील त्यांनी सुरुवातीला त्यांना एका जागेवर बसून ठेवण्यासाठी कधी त्यांनी डब्यात खाऊन किंवा काही पुस्तकं किंवा क्रेयॉन असं काहीतरी घेऊन यायचे. कधी कधी मुलं मला विचारायची आज डब्यात काय घेतले डबा घेतलाय का आणि चुकून डबा विसरले तर केंद्रातल्या बाकी मुलांचे डबे तपासून खायला सुरुवात करेल. मला इतका संकोच वाटायचा कधी कधी. आता दर्श 8 वर्षांचा झाला आहे आणि आता तो बालकेंद्रात मी बसायला लागलाय. बालकेंद्राचं हेच वैशिष्ट्य आहे की तिथे येणारा प्रत्येक मूल ते कसंही असू दे त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्यांच्या कलाकलांनी त्यांना कंटाळा येणार नाही असं हे लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. उदाहरणार्थ तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यातून काही बोध मिळेल वेगवेगळे अभंग त्यांच्याकडून म्हणून घेतले जातात. वेगवेगळे खेळ नाम ध्यान आणि घोषणा म्हणून घेतल्या जातात. घोषणा सगळीच मुलं जोशात म्हणतात. नित्य नियमित साधनेबरोबर मुलांनी रोज कसं वागलं पाहिजे हे देखील शिकवलं जातं. घोषणांमुळे सातत्य कसं ठेवायचं हे मुलांना खूप नीट समजू शकते. घोषणांमधल्या काही छोट्या छोट्या गोष्टी देखील मुलं नीट करायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ छोट्या छोट्या कामात मदत करणं काही पसारा झाला असेल तर काही आवडून ठेवणं इत्यादी. केंद्र संपलं सगळी मुलं तुम्ही पळत शकतात त्याची एक स्वामी पाहिजे. नमस्कारासाठी आणि प्रसारासाठी सगळ्यात जास्त आनंद त्यांना कडी साखर घेताना होत असतो. असं वाटतं हा आनंद कितीही गोष्ट देऊ शकणार नाही असा असतो. स्वामीजींच्या ठिकाणी असलेलं प्रेम प्रसन्नता आणि शांती त्यांना आकर्षित करून घेत असतात आणि हळूहळू त्यांच्या गोड प्रसादातूनच त्यांना मिळत असतो.
परमात्म्याचे संस्कार जर बाल वेळात झाले तर अति उत्तम, कारण लहान मुलं अत्यंत निरागस असतात. अशा वेळी अवतीभोवतीच्या वाईट गोष्टीचा प्रभाव त्यांच्यावर पटकन पडू शकतो आणि म्हणूनच त्यांना बालकेंद्रात घ्यायची जर गोळी लागली तर त्यांच्यावर उत्तम संस्कार होऊ शकतात व त्यांना योग्य मार्गावरून चालण्यास मदत मिळू शकते. चांगल्या संस्कारांमुळे मन आणि बुद्धी शुद्ध होऊन आणि त्याला एक चांगलं वळण देखील मिळू शकते. म्हणून असं वाटतं की सगळी मुलं अशीच केंद्रात येत राहत आणि स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने आपलं जीवन सुखाच करू ही स्वामीजी.
भक्त श्री दत्तात्रेय शिंगाचार्य जोशी यांचे गाव लातूर आहे. त्यांचा शेती हा व्यवसाय होता. सध्या त्या पुण्यातच राहतात. त्यांना अध्यात्माची आवड आहे. गीताबद्दल आणि धार्मिक स्थळांना भेट देणे हे त्यांचे छंद आहे. संत श्री पाचळगावकर महाराजांचा अनुग्रह त्यांना लाभला आहे. त्यांची नातवंडी काठी आणि ओझल तर भक्त सौ मीनाताई वैद्य यांच्या बालचित्रात येतात. त्यांचे मनोगत आता आपण ऐकूया.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. परम पूज्य श्री स्वामीजी स्वामी मुकरंदनाथ परम पूज्य मातोश्री गुजराताई जमुनेरी बाल मंडळी त्यांचे पालक बाल संस्कार केंद्राचे चालक सर्वांना स्वागत प्रणाम. आज बाल संस्कार केंद्राच्या 21 वर्षाच्या दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी लातूर येथे राहणार आहे. शेतीचा व्यवसाय करीत होतो. माझ्या मुलांनी त्यांचे फिरण्याची बीएसके रोड डायरी या ठिकाणी फ्लॅट घेतला व आम्ही पुण्यात आलो. त्याला 5-6 वर्षे झाली. सोसायटी कार्यालयात कळले की या ठिकाणी बाल संस्कार केंद्र आहे. दर मंगळवारी सायंकाळी 4:30 ते 7:30 या वेळात माझे दोन नातवंड चिरंजीव शांती व चिरंजीव ओजस दोघेही बाल केंद्रात जाऊ लागले. आमच्या घरी ही धार्मिक वातावरण आहे. पूर्ण कुळाच्या आवडीने केला जातो. माझ्या पत्नीलाही अध्यात्माची आवड आहे. तिने व माझ्या दोन्ही सुनांनी नातवंडांना श्लोक व सूत्रे शिकविले आहे. तथापि केंद्रात गेल्यावर ती जास्त चांगल्या प्रकारे म्हणू लागते. याचे कारण मीनाताई सर्वांना पुढे येऊन म्हणण्याची संधी देतात. त्यामुळे प्रत्येकाला फेरफेरी आली आहे. अधिकपणा आला आहे. दुसरे असे की केंद्रात घोषणा घेतल्या जातात. आपली काळाकाठी आपण उचललीच पाहिजे. रोज पाहुणाची घरी घातलीच पाहिजे. शाळेतून आल्यावर बूट चप्पल दफ्तर जाग्यावर ठेवलेच पाहिजे. त्यामुळे मुलांमध्ये शिस्त निर्माण झाली. आजकाल आपण पाहतो की टीव्हीचे व मोबाईलचे आकर्षण लहान मोठे सर्वांनाच आहे. त्यामुळे लोक त्या वयात लोकचे संस्कार होतात. कधी कधी खूप काळजी वाटते. पण ही बाल संस्कार केंद्र पुरेने पुढील पुढील घडविण्याचे कार्य करीत आहे. ही खूप खूप आनंदाची बाब आहे. आमच्या सोसायटीचे केंद्रात 4 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत मुले येतात. केंद्रात शिकतात. बरीच मुले संस्कारित होत आहेत. काही पालकही मुलाबरोबर सहभागी होऊ लागले आहेत. ही खूप आनंदाची बाब वाटते. मी आणि माझी पत्नीही बऱ्याच वेळा माझ्या नातवंडांबरोबर केंद्रात जातात. खरे काही खूप होईत आहे व या कार्याला तुमचे स्वामीजींचे आशीर्वाद आहे हे प्रकर्षाने जाणवते. समोर रोजी लहान मुले उद्याचे सुंदर सुसंस्कारी व उज्ज्वल भविष्य आहे. या सर्व बाल संस्कार केंद्रांना उदंत आयुष्य लावो अशी सद्गुरूंच्याने प्रार्थना करून मी माझी
Thank you. विजय सुद्धा लागला.
पाणी भोजनाने नंदना म्हणाले आपल्याला दीक्षित करेल ना.
मोफत दिसतंय तर म्हणतात मी म्हणणार आहे पालखी सगळं निघून जाईल. मग त्यांनी फिरलं बाबा राहिलं हो तिला ना आणि पेपर सुद्धा सोडवला. दोन दिवसानंतर रिझल्ट आले. आम्हाला सगळ्यांना रिझल्ट वाटले.
स्वामीजीच्या हस्ते बक्षीस देऊन आपण त्यांचे कौतुक करतो.
यंदा 2017 एप्रिल यंदा तोटीतील बाल साधिका बयोरी जयंत मराठे गणेश एप्रिल इयत्ता आठवीतील बाल साधिका आर्या आनंद मेंढरे प्रफुल्ल रमाताई भालेराव हे या बक्षिसाचे मानकरी आहेत. आपणही त्यांचे अभिनंदन करूया. बाल साधिका मेहुरी जयंत मराठे आणि बाल साधिका आर्या आनंद मेंढरे.
माझी बालकेंद्र संचालिका सशक्त विद्यार्थ्यांच्या शाळांनी सध्याच्या शाळाताई यांच्याकडे बालकेंद्राचे प्रभाव करून घेत होते. परमानंदाने स्वामी मंत्रालयाने शासनाच्या कृपाशीर्वादाने आणि मोठ्या प्रेमाने उत्साहाने त्याने कार्य समर्थपणे सांभाळत आहे. केंद्राच्या प्रत्येक कार्यात सहभागी असतात. 1980 सालापासून अनेकांच्या केंद्रात येत आहे. स्वामी माधवदासांच्या या अनुभवीत आहे. आयडियल कॉफी कोर्टमध्ये येथे त्यांच्या घरी 15 वर्षांपासून त्या बालकांना देत आहेत.
स्वामी माधवनाथायचुरु स्वामी आज मोठ्या आनंदाचा दिवस आहे. कारण आपल्या बालकेंद्राचा 37वा वर्धापन दिनाचा उत्सव आज एसटी कॉलेजच्या विचार संपन्न होत आहे. आणि परमपूज्य स्वामी मुखरांना आणि परमपूज्य स्वातंत्र्य मधुरताई ते उपस्थित आहे. स्वामीजींच्या उपस्थितीत हा साजरा होणं हे या मुलांचं आणि स्वामी माधवनाथांचे प्रेरणे आणि आशीर्वादाने 33 वर्षा पूर्वी बालकेंद्राची स्थापना झाली. या कार्यात आपलं तण म्हणून धन उठून कार्य केलेल्या मुख्य संस्थापिका आदरणीय डॉक्टर नंदाताई पाटील कुठलेही कार्य अनेक वर्ष सातत्याने चालू राहणे ही सोपी गोष्ट नाही. त्या कार्याच्या मागे स्वामी माधवनाथांची आणि पुढे स्वामी चंद्रनाथांची प्रेरणा आणि आशीर्वाद आहे. म्हणून हे कार्य एवढे वर्ष चालू आहे आणि त्यांच्याच कृपेने पुढेही चालू आहे. सद्गुरुवर्च्या निष्ठेने सर्व बालकेंद्राचार्य मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने सहकार्य करतात. त्यांनाही माझ्या मनपूर्वक नमस्कार. या वर्धापनदिनाच्या उत्सवात सामील झालेल्या सर्व साधकांचे पालकांचे बालसाधकांचे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या निराकर पाणी झालेले संस्था त्यांना बालवयात करत नसतील पण मोठेपणी करतात हे हिमांगी खारीकर तिच्या मनोगतामुळे समजते. तिथे अनेक पालकांनी आपली मनोगते सुंदर रीतीने सादर केली. त्याचं खूप समाधान आम्हाला केंद्र चालकांना वाटते. जग वाईट आहे, लोक स्वार्थी आहे आणि आपण त्यांचे तसंच वागावे असं जर कोणी मुलांना शिकवत असेल तर ती मोठी चूक होईल. स्वामीजी म्हणतात चांगला प्रामाणिक माणूस सर्वांना हवा असतो. कारण बघा ना, आपण आपल्या फर्ममध्ये दुकानात किंवा घरात नोकर असताना कशा प्रकारच्या व्यक्तीचा निवड करतो याचं उत्तर नम्र आणि प्रामाणिक असते आहे. म्हणून मुलांवर कशा प्रकारचे संस्था लहान वयापासून व्हायला हवे लागतात यासाठी बालकेंद्रात अनेक प्रकारचे दृष्टवाक्य घेतली जातात. उदाहरणार्थ मोठ्या माणसांची नम्रतेने वागलेच पाहिजे, हकेला व दिलीच पाहिजे, शिक्षकांचा आदर राखलाच पाहिजे. या अशा अनेक वाक्यांचा मुलांच्या मनावर चांगला परिणाम होतो. एका पत्रकार असं लिहिले, मां घेऊन ती पुरुषांपासून मानव किंवा पशु पशुंची हिंसा करू नको, त्यांना ठार मारू नको. आपले बोलण्याने दुसऱ्यांना दुखावणं ही हिंसा करणे, म्हणून काळ्या वाचा मनाने दुसऱ्यांना दुखवू नको. प्रमाणी पडूया, सेवकांच्या बाबतीत अन्याय करू नको, त्यांना अपमानकारक वागू नको. श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम, म्हणजे श्रद्धेने दान करत अश्रद्धेने दान करत होते, ही आपल्या धर्माची वाक्य किती मोलाची शिकवण देतात. दानधर्म कसे करावे याबद्दल ती गोष्ट आली. एका एक व्यापारी अत्यंत कंजूस होता, त्याने कामगारांना कधी व्यवस्थित पगारही दिला नाही, खर्च वाढे म्हणून लग्नही केलं नाही. विचारी आला तर कुठे न चालणारे खाणे सोडून त्या व्यापाऱ्यांच्या घराजवळ एक अनाथाश्रम होते. थंडीचे दिवस होते, अनाथाश्रमात पांघरुणाची संख्या होते, म्हणून तिथले लोक साधे मागायला त्याच्याकडे आले. व्यापाऱ्याने एक खाटकी गोधडी त्याला दिली. पुढे एका द्वारा त्याच्या घराला आग लागली, घर पूर्ण जळून गेलं, पण तो वाचला. थंडीचे दिवस असल्याने व्यापारी त्या आश्रमात पांघरुण मागायला गेला. तिथे संचालकाने त्याला त्याने मागणी दिलेली खाटकी गोधडी त्याला दिली. व्यापाऱ्याला मात्र आता आपल्या कंजूसपणाची कंजूसपणाची लाज वाटली, त्याला पश्चाताप झाला. चांगलं कोणाला दिलं की चांगलं आपल्याला मिळतं हे या गोष्टीवर समजलं. म्हणून दानधर्माने सर्व श्रद्धेने आणि प्रेमाने करावे असे ह्याच्यातून लक्षात येते. आजकाल कोणाला गोष्ट सांगली हे म्हटलं तर नको मला सुद्धा मोबाईल दे, मी त्याच्या युट्यूबवरून गोष्ट ऐकते असं मुलं मुलाला उत्तर अशा या ह्याच्याने मुलाला कसे संस्कार घेतील बरे. त्याला उपाय म्हणजे शक्य तेवढे पालकांनी मुलांपूर्वी मुलांसाठी वेळ द्यावा हे खूप आहे असं वाटतं. स्वामी आमच्यावर लहानपणी आई वडिलांनी आणि शाळेतील शिक्षकांनी चांगले संस्कार केले. मध्येपणी आता प्रवचनातून निरूपणातून आपण आमच्यावर संस्कार करत आहात. आपला आदर्श समोर ठेवून आम्ही सर्व साधन बालकेंद्राच्या आपापल्या परीने उत्तम मान उत्तम साधक होण्याचे प्रयत्न करीत आहे आणि मुलांवर आपणच आमच्याकडून संस्कार बालकेंद्राचे कार्य आपल्याच कार्याचा एक भाग आहे. ते कार्य आमचे करून असं पुढे होत राहू आणि आपल्याला अभिप्रेत आहे असे आमचे जीवन करू की आपल्या चरणी प्रार्थना एकतर्फी वर्षानिमित्त परमपूज्य परमप्रिय स्वामीजींना आणि परमपूज्य मातोश्री मधुराताईंना दीर्घ आणि निरामय आणखी लागू ही परमेश्वरा देऊ. इथे जमलेले सर्व साधकांतर्फे प्रार्थना करतो. हरिओ
यानंतर परमपूजनीय स्वामीजीच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या. मंडळ चालवत असलेल्या
संस्कार केंद्रावर सततचा वर्षप्रती उत्सव आज तिथं साजरा होतो आहे आणि मोठ्या दिमाखदार पद्धतीने हा साजरा झाला. अशा प्रकारे एकूणच मंडळांचा फार खूप उत्सव साजरे करण्याचा प्रकार नाही. वर्षातून एखाद्या वेळेला आपण जे काही करतो त्याच प्रगटन समाजापुढे व्हावं या हेतूने मात्र एखादा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. तशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. मला या बालसंस्कार क्षेत्राच्या स्थापनेपासून सगळं आठवत 1981 मायकरांच्या घरी स्वामीजींची पाठ्य पूजा भक्तांना होता आणि त्या दिवशीच्याच वर्तमानपत्रात वृत्तपत्रामध्ये पावन मारुती बसली एक घटना घडलेली होती. तर ते सगळ्या वृत्तपत्रामध्ये आले ही घटना अशी होती की एका 15 वर्षांच्या मुलांनी आजी पैसे दिले नाही म्हणून आजीचा गळा दाबला आणि आजी त्यात गेली. पुण्यात घटना तशी गाजली देखील पण स्वामीजींना या पाठ्यपूजेच्या कार्यक्रमाच्या वेळेला होत असताना याचा उल्लेख अपरिहार्यपणे करावा होता. सदाशिव पेठेसारख्या आपण ज्याला संस्कार असलेल्या भागामध्ये अशा प्रकारे त्यांना झाली तर तिथून पुढे काळाने काय वाढून ठेवलेलं असेल आपल्यासमोर असं स्वामीजींना आणि ते असं म्हणाले की या वयामध्ये मुलं त्यांना हवं ते मिळालं नाही तर अशा घरापर्यंत जाऊ शकतात. याच कारण लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार कसे करायला पाहिजे तसा संस्कार करायला कोणाला वेळ नाही असं स्वामी पालकांना वेळ नाही. ही 81 सालची गोष्ट तुलनेने पुन्हा तंत्र होत. आता तर काय परिस्थिती झालेली आहे आपण सगळ्यांना माहित आहे. बाल संस्कार केंद्र जर निर्माण झाली तर काही गरज नाहीतर सध्यंतर काही नाही नाही असं स्वामीजींना आणि स्वामीजींच्या या उद्गारावरून स्फूर्ती घेऊन आदरणीय नंदाताई सावंतांनी बाल संस्कार केंद्र सुरू केले. या बाल संस्कार केंद्राचा प्रसार सुरुवातीला नंदाताईंनी आता ताराताईंनी सांगितलं त्याप्रमाणे फार चांगला केला. ती पुण्याच्या विविध भागामध्ये स्थिर केली. अनेक भगिनी मध्यमवयीन भगिनी त्यांची मुलं देखील लहान आहेत अशा भगिनी या कामामध्ये सहभागी झाल्या. त्यांच्या मुलांबरोबरच अन्य मुलांवरही संस्कार होती असा त्यांचा भाव होता आणि बघता बघता ही बाल संस्कार केंद्र ही एक छोटीशी चळवळ होऊन गेली. आदरणीय मंदाताई सावंत वयोमानाप्रमाणे जेव्हा काम करू शकत नाही असं झालं तेव्हा वेळा खूप पुढा आहे. सुशीलाताई कुलकर्णींचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये पहिल्यापासून आहे आणि आता ताराताई आणि ताराताईंच्या बरोबरीने त्यांना साथ घेऊन तुम्ही सगळी मंडळी हे काम करत आहात. आजचा कार्यक्रम अतिशय निर्देश झाला. प्रद्युम्न आणि आर्या यांनी जे सूत्र संचालन केलं ते एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला साधायचं असं सूत्र संचालन. हे प्रेम स्वरूप गुरुवर, हे सुख निधान गुरुवर ही प्रार्थना ज्या उंच आवाजात म्हणणं आवश्यक होत त्या उंच आवाजामध्ये सहजगत्या मुलीने असं मला जाणवलं. सगळेच कार्यक्रम या कार्यक्रमाचे निरूपण झालं. दिवाणी आणि मीनाक्षीचे निरूपण केलं. नंदाताई नेहमी म्हणत असत, एकदा माझ्या समोर असा प्रसंग घडला की मनाच्या श्लोकांवर अशा त्याच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी दोन मुलांनी निरूपण केलं आणि ते निरूपण जशी मोठी माणसं करतात, मोठ्या वयाचे साधक करतात, तशा प्रकारचं निरूपण लहान मुलांनी केलं ते पाहून अगदी विनोद आहे. नंदाताईंना कोणीतरी म्हटलं की काय तयारी करून घेतली तुम्ही, अगदी मोठी मंडळी बोलावी तशी लहान मुलं बोलत. तर नंदाताई म्हणाल्या की ही मुलं मोठीच आहेत, आमचे बाल साधक आत्मज्ञानी आहेत असं नंदाताई म्हणाले. आता त्यांच्याकडून तयारी करून तरी हे घेतलेलं असलं आणि ती बोलत असली तरी होती हे काय बोलतात ते त्यांना कालांतराने कळेल आणि ते बोलायचं तसं व्हायचं हेही त्यांना कळेल आणि ते आत्मज्ञानी झाले तरी जर होणार नाही असं म्हणतात एक भाग. त्याच्यामध्ये एक प्रकारचा अभिमान होता मुलांबद्दलचा, सारखा अभिमान समजा होता आणि खरंच लहान हिमांगी मला आठवते या मंचावरून ती म्हणाली की मी 10 वर्षांनी माझे विचार व्यक्त करते आहे पण लहान असताना ती बोलत होती. माझी अशी कल्पना की तिनेही एकेकाळी मनोबोधवर निरूपण केलं असेल. मनोबोधामुळे जो विजय प्राप्त झाला त्या विजयकाने की आता त्याच्यामध्ये खरं काय सांगितलेलं आहे याचा पाठपुरावा करेल, ते जीवन गाठण्याचा नक्की प्रयत्न करेल. माझी मुलं वेल्हाळपासून त्या केंद्रामध्ये जात असत आणि केंद्रामध्ये जात असताना गंगामस्ती करणारी ही सगळी मुलं आता आपले जे मोठे मोठे कार्यक्रम होतात त्याच्याचा मुख्य आधार बनून राहिलेली आहे. दिनेश त्याचं उदाहरण आहे, दिनेशचं मनोगत झालं. स्वामीजी म्हणत असत की जर पिढ्यांच्या मागून पिढ्या तयार व्हाव्या तशा प्रकारे तयार होण्याचं काम छोट्या प्रमाणात अपेक्षा पण नक्कीच चाललेलं आहे आणि त्याचा मला खरंच असतो सार्थ अभिमान आजचा कार्यक्रम पाहिल्यावर वाटतो त्याने त्रिकोणीत झाला असं मी म्हणेन. या चळवळीमध्ये वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची कुठून मंडळी, कुणी अशी मंडळी आली, मग मुलंही होती आणि पालकही होते आणि ते आपल्या गुणांचा उपयोग केंद्राकरता करून केले असं झाल्यामुळं हे कार्यक्रम मुलं मुलांवरचे संस्कार ही प्रक्रिया अव्याहत चालू राहील. कोणीतरी मत व्यक्त केलं मला असं वाटतं की फक्त तो मंत्रालयी जोशी म्हणाले असाव्यात की पालकांची किंवा मोठ्या लोकांचीही केंद्र अशी असावी असं त्या म्हणाल्या. तर तशी केंद्र आहेत आणि इथल्या अनेक पालक या मोठ्या केंद्रांमध्ये येतात, या मोठ्या केंद्रांमध्ये निरूपण करतात, ज्ञानेश्वरी करते, मोठ्या मंडळी करताही ध्यान घेतलं जातं. जशी लहान मुलं थोडा वेळ ध्यानाला बसतात, तशी मोठी मंडळी एक तासभर ध्यानाला बसतात, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी ऐकतात. तर इथं असलेल्या पालकांनी जरूर या उपक्रमांना यावं असं मी त्यांना आवाहन करतो. याच कारण असं की संस्काराची जी गरज आहे ती गरज जशी मुलांना आहे, रामकृष्ण असं म्हणत असत की मनाचं भांडं आपण सतत वापरतो तर ते घासून पुसून रोज धुतलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. आणि ही गरज मोठ्या मंडळींना देखील नक्की आहे. आणि सतत दत्तात्रय जोशी काका असं म्हणाले की माझी नातवंड केंद्रामध्ये जातात आणि नातवंडांच्या बरोबरीने मी आणि माझी मंडळी आम्ही दोघंही केंद्रामध्ये जातो तर मला फार बरं वाटत. अशा करता बरं वाटलं की बाल संस्कार केंद्र जरी असलं तरी तिथं फार मोठी गोष्ट सांगितली जाते आणि आपणही तिथं जाऊन बसावं असं त्यांना वाटलं. आपण जरूर मोठ्या केंद्रामध्ये देखील तशी चवड मिळेल, केंद्राचे कार्यक्रम पाहू, तसे या तुम्हाला तेही नक्की आवडेल. उपनिषद असं म्हणतात की सत्येन लभ्य तपसा येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम. हा जो आत्मा आहे म्हणजे आपलं स्वरूप आहे, आपल्या आत असणारी शुद्ध जाणीव आहे, त्याला पर ते शुद्ध मी असं म्हणतो. तिथपर्यंत जर पोचायचं असेल एखाद्याला मनाच्याही पलीकडं, बुद्धीच्याही पलीकडं, इंद्रियांच्याही पलीकडं असणार एक शाश्वत तत्व आपल्या अंतर्यामी आहे की ज्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, ज्याच्या आधारावर शरीर जन्माला येतं, मोठं होतं, खस्त वृद्ध होतं आणि नाहीचं देखील होतं, पण ते शुद्ध जाणीव स्वरूप जसं तसं राहतं, त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. त्याला बोध झाल्यावर तोच आत्मा म्हणून ओळखला जातो. शुद्ध पारमार्थिक परिभाषेमध्ये आत्मा हा शब्द वापरला जातो. तो सत्याने प्राप्त होतो असं उपनिषद म्हणतात. स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी मी म्हणे केची हत्ता असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या आत असणारं शाश्वत अविनाशी असं जे तत्व आहे ते तत्व प्रथम आवडलं पाहिजे, त्याचा ध्यास लागला पाहिजे आणि ध्यास लागून बुद्धी त्या तत्वाशी अनन्य झाली पाहिजे, तेव्हा सत्वशुद्धी होते. आत्मा हा सत्याने प्राप्त होतो याचं कारण तो सत्स्वरूपच आहे, तो सत्य स्वरूप आहे, तो तपानी प्राप्त होतो. हे जरी मोठे शब्द असले तरी एकच तीच गोष्ट वर्षानुवर्ष करणं एवढंच तपाचं लक्षण आहे. तप म्हणजे एखादी गोष्ट 12 वर्ष करणं, 12 वर्ष करणं म्हणजे तप करणं. तुम्ही तप करणं म्हणजे 24 तास ती गोष्ट करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही जर ध्यान करत असाल तर 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष देह पडेपर्यंत यालाच तप असं म्हणतात. जे सद्वर्तन आहे ते तपानुतप आचरायचं आणि जसं सत्यानी आणि तपानी ते प्राप्त होतं तसं सम्यक ज्ञानाने आत्मा प्राप्त होतो. हे सम्यक ज्ञान मिळवण्याचं महत्वाचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी संत असतात त्या ठिकाणी पारमार्थिक निरूपण चालतं, ज्या ठिकाणी आत्मचर्चा चालते, ज्या ठिकाणी जीवनाचं उद्दिष्ट काय, ध्येय काय हे सांगितलं शिकवलं जातं, ज्या ठिकाणी याची वारंवार उतरणी केली जाते, त्यामुळे हे सगळे ज्ञान होत असत. आणि सर्वात शेवटी त्यांनी असं सांगितलं की त्याचा ध्यास स्वरूपच ब्रह्मामध्ये म्हणजे परमतत्वामध्ये आचरण करण्याची इच्छा ध्रुव आणि तत्व आचरण करण्याची इच्छा ठेवल्यामुळं जो संयमित रीतीने वागतो ब्रह्मचर्येन नित्यम याचा अर्थ जरा संयम त्याच्या जीवनामध्ये आहे आणि तो अतिशय आवश्यक आहे. मध्ये मी ऐकलं आता सारथी असतात आधी 2 वर्षाचे आहेत पण माझ्या मुलांनी आणि सुनेनी असं ठरवलं असं मी ऐकलं माझं पैकी नाही पण मधुरात एक पशी होती की घरामध्ये टीव्ही काढून टाकावा असं आम्ही मुलं शाळेत केल्यावर या गोष्टीलाच मी ब्रह्मचर्य म्हणे विषयाचा अतिरेक किंवा मग ठराविक वेळेला तो पाहणं किंवा न पाहणं किंवा त्याच्यात काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं हे ठरवलं पण हे नंतरचे जे मी पर्याय सांगतोय ते लहान वयामध्ये मर्यादित पाहणं त्या मर्यादित पाहण्यातूनच जास्त पाहणं होत म्हणून आम्ही घरीच तो जेवणार नाही असं ऐकल्यावर मला फार समाधान झालं. ब्रह्मचर्य याचा फार टोकाचा अर्थ म्हणूनच घेऊ नये. आपलं जे जीवन आहे त्या जीवनाला संयम थोडासा आणणं एवढं जरी एखाद्याने मिळवलं तरी ते स्वतःला फायदेशीर आहे आणि क्रमाने पुढच्या पिढ्यांना फायदेशीर आहे तुमच्या मुलांना नातवंडांना ते फायदेशीर आहे. आपण मुलांना काही सांगायचं तर ऑफिसमधून समोर आलेले असतो तिथं कटकट झालेली असते परत शिकवण्याची कुठं कटकट त्यांना शांत बसवा आणि शिकवा की शांत बसणार नाही मग कोरडा त्याच्यापेक्षा आपणही टीव्ही पाहू आणि मुलांनाही टीव्ही पाहू द्या असं जे सध्या घडत आहे त्याच्यापेक्षा जर थोड्या प्रमाणात जरी उलट वारे फिरले तरी हवे आहे त्रास असं मला वाटतं. स्वामीजी तर म्हणत असत की आभाळ फाटलेलं आहे मी तर किगळ लावण्याचं काम करत असं स्वामीजी सांगितलं. म्हणून या संस्कार केंद्रामधून उत्तम संस्कार व्हावे आणि त्याच्या आधारावर पुढचं फार चांगलं जीवन असं धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशा पुरुषार्थ साधण्याचं असं उत्तम जीवन घडावं अशी माझी सद्भावना आहे सद्वासना आहे आणि तशी संतांनीच केलेली आहे. दुरी काचे शिबिर जावं विश्व व धर्म सूर्य पाहो एवढं झाल्यावर मग जो जे वाढतील तो ते लावो प्राणी जात दुरीताचं शिबिर निघून गेलं आणि जर स्वधर्म सूर्य समजला प्रगटला आपल्या जीवनामध्ये तर जोसे वाचतील तोसे लाभो याचाही अर्थ समाजामध्ये चांगले तरंग करतो तरंग निर्माण होण्यासाठी म्हणूनच तो प्रयत्न करेल. मला असं वाटतं की बाल संस्कार केंद्र घेणारे हे जे चालक आहेत ते चालक फार अभिनंदनाला पात्र आहेत. स्वामी माधवनाथांच्या प्रेरणेने हे सुरू झालं प्रत्यक्षतः मंदाताईंनी केलं स्वामीजी वर्धापन दिनाला येतात आणि आता तुम्ही असं म्हणता की स्वामी मकरनाथांच्या प्रेरणेने आम्ही चालवतो मी वर्धापन दिनातच केलं प्रत्यक्षतः काम करणारे तुम्ही आहात असं असल्यामुळं तुमच्या हातून फार फार मोठं हे काम आहे आणि याच्यामध्ये हिमांगी सरकी दिनेश सरकी मतदार केदार सरकी रोहितजी हा अनुभव असला रोहित हा केंद्रात येत होता असं त्याचं भेदभाव तर अशा अशा सगळ्या पिढ्या मागून पिढ्या अशा येऊन हे काम उत्तम संपन्न झालेलं पाहायला मला आवडेल स्वामीजींना आवडेल स्वरूपानंदांना आवडेल ज्ञानोबांना आवडेल आदिनाथांपासून सगळ्या परंपरेला आवले आणि या सगळ्या परंपरेचे आशीर्वाद देखील तसेच आपल्या या उपक्रमाला नक्की आहेत आणि ते आशीर्वाद तिथपर्यंत कसं प्रतिनिधी म्हणून पोहोचवण्याचं काम मी करतो आणि माझ्या वाणीला आराम देतो.
काही निवेदनं नाही. बालकेंद्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळाने बाल साधकांसाठी एक खास ग्रंथ सवलत जाहीर केली आहे. समर्थ रामदास विशेषांक व महान भागवत अर्जुन या दोन ग्रंथांचे एकत्रित संच आज आपल्याला सवलतीच्या दरात उपलब्ध होईल. या संचाची मूळ किंमत 140 रुपये असून आज तो 100 रुपये या सवलतीच्या दरात ग्रंथ विक्री केंद्रावर उपलब्ध होईल. हा बाल साधकांसाठी प्रकाशित केलेले हे दोन्ही ग्रंथ आपल्या संग्रही असावेत असेच आहे. एवढेच नाही तर आपण ते आपल्या परिचित बाल गोपाळांना भेट सुद्धा देऊ शकतो. तरी सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा. बाल केंद्राची इतर प्रकाशने जसे स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथांचे ग्रंथ फोटो व सीडी आपल्याला ग्रंथ विक्री केंद्रावर मिळू शकते याचा देखील आपण लाभ घेऊ शकतो. सर्वांनी स्वामीजींना मनोमनच नमस्कार करावे ही विनंती. जाताना सर्वांनी प्रसाद घेऊन जावा. पुढील आठवड्यातील सर्व केंद्र प्लॅनर प्रमाणे होते. स्वामीजींच्या 61 महोत्सवानिमित्त 18-19 मे रोजी होणाऱ्या विशेष शिबिरात ज्यांचे लाभ राहिले असतील त्यांनी ती लवकरात लवकर ग्रंथ विक्री केंद्राजवळ द्यावी. या शिबिरासाठी ₹380 शुल्क आहे. कार्यक्रमाची सांगता आपण स्वामी मकरंदनाथांच्या आरतीने करणार आहोत. आरती म्हणणार आहे बालसागर अभिजय लोहगावकर आणि दुसरीच्या ठिकाणी सद्भक्त अनुराधाबाई तांबे केंद्र, दर देशपांडे आणि अंजली पलक गणेशपुरम केंद्र आणि सौम्या माने सद्भक्त गौ अनिताबाई हटवडे केंद्र.
Jai Jai Jai.